नमस्कार, स्वागत है आपका एसडब्ल्यू न्यूज पर। इस वक्त की बड़ी खबर आ रही है मराठाओं को लेकर। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठाओं को आरक्षण देने के संकेत दिए हैं। बता दें कि अहमदनगर में शनिशिंगणापुर में लोगों को संबोधित करते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि आने वाले 1 दिसंबर से मराठा आंदोलन की नहीं बल्कि जश्न की तैयारी की है। हम आपको आइए सुनाते हैं क्या कहा है महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने।
आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, मगाशी दादांनी सांगितलं, आजच आमच्याकडे मागास वर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या संदर्भातला अहवाल दिलेला आहे। मी यापूर्वीच घोषणा केली होती, टाइम बाउंड पद्धतीने आम्ही करणार। 15 तारखेला अहवाल आला की नोव्हेंबर महिना संपायच्या आत या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातला सगळा निर्णय आम्ही करणार। आणि त्या दृष्टीनं आजही मी आपल्याला सांगतो, निश्चितपणे हा जो आपल्याला या ठिकाणी अहवाल प्राप्त झालाय, आता त्याच्यावर सगळी वैधानिक कारवाई आम्ही पूर्ण करू। पण या निमित्ताने काही लोकांना मला सांगायचं आहे, श्रेयाची लढाई लढू नका। हा श्रेयाचा प्रश्न नाही आहे। बृहत समाज एकत्रितपणे आला, सरकार त्याच्या पाठीशी उभी राहिली, म्हणून हे सगळे निर्णय होत आहेत। काही लोक याच्यातही श्रेयाची लढाई करतायत आणि श्रेयाच्या लढाईमध्ये मग काही लोक सांगतात आम्ही 25 घेराव करू, कोणी म्हणतात आम्ही 26 घेराव करू, कोणी म्हणतात आम्ही आंदोलन करू। अरे आंदोलन कशाचं करता, आता सरकार निर्णय घेणार आहे, करायचंच असेल तर 1 डिसेंबरला जल्लोष करा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे। आणि म्हणून श्रेयाची लढाई लढण्यापेक्षा सकल समाजाला एकत्रित येऊन आपण एकत्रितपणे चांगला निर्णय कसा घेऊ शकू याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे। काही लोक भीती तयार करण्याचं काम करतात, मग मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांसमोर आला पाहिजे असाही प्रयत्न काही लोक करतात। पहिल्या दिवशीपासून मराठा समाजाने भूमिका मांडली आणि आम्ही देखील तीच भूमिका ठेवली की या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळेल, पण ओबीसी समाजाचं आरक्षण कुठेही आम्ही कमी करणार नाही, त्याच्यामध्ये कोणाला आम्ही सहभागी करणार नाही, त्यांच्या आरक्षणावर कुठली गदा येणार नाही। पण तरी देखील सांगतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं की ओबीसी समाजाचं आरक्षण जाणार, ओबीसी समाजाचं आरक्षण राहणार, एससी एसटी व्हीजेएनटी ओबीसी सगळ्यांचं आरक्षण कायम राहणार आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार। आणि या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी जी मागणी आहे ती मागणी देखील पूर्ण केली जाईल, हा विश्वास मी व्यक्त करतो। शेवटी आपल्याला सगळ्यांना मिळून,
आप सुन रहे थे महाराष्ट्र के मुख्यमंत्री को, उन्होंने बड़ा ऐलान किया है मराठा आरक्षण को लेकर। अब देखना यही होगा कि आने वाले 1 दिसंबर को महाराष्ट्र सरकार मराठाओं को लेकर क्या बड़ा ऐलान करती है। फिलहाल एसडब्ल्यू न्यूज में इतना ही, इसी तरह के अपडेट्स के लिए बने रहिए हमारे साथ।
अगर आपको हमारा यह वीडियो पसंद आए तो शेयर कीजिए, अगर यह वीडियो आप फेसबुक पर देख रहे हैं तो आप हमें लाइक कर सकते हैं, ट्विटर पर हमें फॉलो कर सकते हैं और यूट्यूब पर हमें सब्सक्राइब कीजिए।